नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरेश कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या चवथ्या पांवड्या खातीरच्या प्रचाराचो आयज निमणो दीस. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज ओडिशाच्या कंधमाल, बालागीर आनी बरगड मतदारसंघात प्रचार रॅलीत उलोवप करतले. गुजरातात आयज दाहोड लोकसभा मतदारसंघातल्या प्रथमपूर मतदान केंद्राचे परतून मतदान जाता. भारतीय हवामान खात्यान सोमारा मेरेन देशातल्या मध्य उदेंत आनी दक्षिण द्वीपकल्प वाठारांनी गडगड वीज आनी वादळी वाऱ्यासयत पावसाचो अदमास उक्तायला. आनी खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात गुजरात टायटन्सान चेन्नय सुपर किंग्साक 35 धावडांनी हारयले. आयज सांजेच्या 7:30 वरांचेर कोलकाता नायट रायडर्स आनी मुंबय इंडियन्स हांचे मजगती खेळ जातलो. आता पुराय खबरो. चवथ्या पांवड्याच्या लोकसभेच्या वेंचणुके खातीर प्रचार चड खर जाला. आयज प्रचार सोंपता. ह्या पांवड्याचे मतदान सोमारा 13 मेक जातले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी वेंचणूक जावपी राज्यांनी भोंवडी करून मतदारांक आपल्या वटेन हाडपा खातीर फाटोफाट रॅली आनी रोड शो घडोवन हाडटात. काल तेलंगणाच्या नारायणपेट आनी हैदराबादात प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी प्रचार केलो. महबूबनगर लोकसभा मतदारसंघातल्या नारायणपेट हांगा वेंचणुकेचे रॅलीत उलोवप करतना सध्याची वेंचणूक देशाच्या फुडारा खातीर आसा अशें तांणी सांगले. काँग्रेस आनी भारत राष्ट्र समिती दोनूय भ्रष्टाचारी आसात आनी काँग्रेस लोकांक दिल्ले आश्वासन चालीक लावपाक अपेस आयला असो आरोप तांणी केलो. तशेंच काँग्रेस लोकांक फूट घालपाचो आनी धर्माच्या आधाराचेर आरक्षण अल्पसंख्यकांक वळोवपाचो यत्न करता असोय तांणी आरोप केलो. प्रधानमंत्री मोदी हांणी काल सांजवेळार भुवनेश्वरात मेगा रोड शो घडोवन हाडलो. ते आयज ओडिशा कंधमाल, बालागीर आनी बारगड लोकसभा संसदेच्या जाग्या खातीर 3 रॅलींनी उलोवप करतले. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज ओडिशाच्या कंधमाल, बालागीर आनी बारगड लोकसभा संसदीय मतदारसंघात 3 प्रचार रॅलींनी उलोवप करपाचे आसात. राज्यातल्या 2 दिसांच्या प्रचार भोंवडेत काल ते सांजवेळार भुवनेश्वरात पावले. ह्या म्हयन्याच्या 13 तारखेसावन सुरू जावपी 4 पांवड्याच्या ओडिशा लोकसभा आनी विधानसभा वेंचणुकांनी भाजपाची कामगिरी सुदारपाचो हेतू नदरे मुखार दवरून प्रधानमंत्री भुवनेश्वरात भव्य रोड शोचे फुडारवट करपाचे आसात. प्रधानमंत्र्यांच्या रोड शो खातीर सुरक्षेची घटमूट व्यवस्था केल्या. बिरभम जिल्ह्यातल्या पर्यटन उदरगती खातीर ममता बॅनर्जीच्या फुडारपणा खाला सरकारान कांयच करूंक ना असो आरोप भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी काल केलो. भाजप सत्तेर आयल्यार ह्या जिल्ह्यातल्या धर्मीक थळांची उदरगत करतले असे आश्वासन तांणी दिले. बिरभमच्या चकपारा तारापिठात पक्षाच्या बिरभम लोकसभा उमेदवाराक तेको दिवपा खातीर शहा हांणी भौशीक बसकेत उलोवप केले. ममता बॅनर्जी बिरभम जिल्ह्यातली आसून लेगीत तांणी जिल्ह्याच्या तरणाट्यां खातीर कांयच करूंक ना असो आरोपूय शाह हांणी केलो. मतदारांनी भाजपाक मत दिवन भ्रष्ट तृणमूल काँग्रेसीक पुसून उडोवपाचो असो उलो तांणी ह्या वेळार मारलो. उपरांत घरमंत्री अमित शाह भाजपाच्या आसनसोल उमेदवाराक तेको दिवपा खातीर आसनसोलच्या राणीगंजात जाल्ल्या रोड शोत वांटेकार जाले. गुजरातात आयज दाहोड लोकसभा मतदारसंघातल्या प्रथमपूर मतदान केंद्राचेर परतून मतदान जाता. मतदान सकाळी 7 ते सांजवेळा 6 मजगती जातले. महिसागर जिल्ह्यातल्या संत्रमपूर तालुक्यातल्या प्रथमपूर मतदान केंद्राचेर 7 मे दिसा जाल्ल्या मतदानात बेकायदेशीरताय आयिल्ल्यान वेंचणूक आयोगान नव्या मतदान करपाचो आदेश दिल्लो. व्हायरल व्हिडिओचेर आयिल्ल्या कागाळी उपरांत रिटर्निंग ऑफिसरान दाखल केल्ल्या अनियमिततेच्या अहवालाचेर आदारून हो निर्णय घेतला. प्रथमपूर मतदान बुथाचेर मतदान दिसा ड्युटी आशिल्ल्या मतदान कर्मचाऱ्यांमधल्या 4 जणांक निलंबीत केला. अबकारी धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयान 1 जून मेरेन अंतरीम जामीन दिल्ल्यान दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांगा सांजवेळा तिहार बंधनीतल्यान सुटका मेळ्ळी. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या पांवड्यावेल्या मतदान सोंपपाच्या 1 दिसा उपरांत 2 जूनाक आप मुखेल्याक परतून शरण येवपाक सर्वोच्च न्यायालयान सांगला. चालू आशिल्ल्या लोकसभा वेंचणुकेचे प्रचार करपा खातीर तांणी जेलीतल्यान सुटकेची मागणी केल्ली. दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका अंतरीम जामीन दिवपाच्या सर्वोच्च न्यायालयान घेतल्या निर्णयाक आम आदमी पक्षान लोकशाय आनी संविधानाचे जैत अशें म्हणला. भारतातली विंगड विंगड लोककला आनी आदिवासी कला परंपरा दाखोवपी स्वदेश नावाचे एक आगळे प्रदर्शन दुबयत जाले. भारताच्या वेगवेगळ्या वाठारातल्या उण्या प्रमाणात वळख आशिल्ल्या कला प्रकारांक चड मान्यताय दिवपाचो ह्या विदिशा क्रिएशन्सच्या बॅनरा खाली आयोजित कार्यावळीचो हेत आशिल्लो. स्वदेश प्रदर्शनात मंजुळा आनी गोंड कला अशा उण्या प्रमाणात वळख येवपी कला प्रकारांचेर खाशेले लक्ष दिल्ले. बिहार सारख्या एकाच राज्या भितर आमच्याकडे मिथिला चित्रकले वांगडा टिकुली आणि मंजुषा चित्रकला अशो वेगवेगळ्यो गिरेस्त कला परंपरा असा, पण या कला प्रकारातले जायते प्रकार अजून अज्ञात उरल्यात असे क्युरेटर विदिशा पांडे यांनी सांगले. या प्रदर्शनात बिहारातली मिथिला चित्रा, तामिळनाडूतली गुंतागुंतीची रचना केली कोल्लम कलाकृती, महाराष्ट्रातली वारली चित्रकला आणि केरळातल्या नामनेच्या कला परंपराची पौराणिक कथना, उपचारात्मक मंडला चित्रकारी आणि विंगड विंगड आदिवासी कलाकृतींचा आस्वाद आशिल्ला. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. कुवेताचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल सबा हाणे काल राजकीय अस्थिरतेचो उल्लेख करून संसद विसर्जित करपाची आणि संविधानाचे काय भाग 4 वर्षांपर्यंत स्थगित करपाची घोषणा केल्या. हालीच चालल्या उलथापालथांक लागून राष्ट्राचे हित संबंध राखपा खातीर ह्यो कृती करच्यो पडल्या असे आमिरान दूरचित्रवाणीचे दिल्ल्या मार्गदर्शनात सांगले. फाटल्या महिन्यात देशात 4थी वेचणूक झाली आणि फाटल्या संसदेतल्या 46 वांगड्यातल्या 39 वांगड्यांनी आपली सुवात तिगून दौरली. घटनात्मक निलंबनाच्या काळात लोकशाय प्रक्रियेच्या सगळ्या आंगांची पुराय तपासणी जातले असे आमिरान जाहीर केला. कुवेताच्या संविधानाप्रमाण वेचणूक झाल्या उपरांत 2 सप्तकांभितर नवे सरकार तयार करचे पडटा, पूण 4 एप्रिलाचे वेचणुके उपरांत वेचून आयिल्ले संसद प्रतिनिधी आणि नेमिल्ले प्रधानमंत्री हांच्या मदीं तणाव निर्माण झाल्यान ह्या प्रक्रियेत आडमेळ आयल्या. 15 एप्रिलाक शेख मिशालान शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा हांची प्रधानमंत्री म्हणून नेमणूक केली आणि तांकां नवे सरकार घडोवपाची जापसालदारकी दिली. भारतीय हवामान खात्यान सोमारा मेरेन देशातल्या मध्य उदेंत आणि दक्षिण द्वीपकल्प वाठारांनी गडगड वीज आणि वादळ्या वाऱ्यासयत पावसाचा अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमाचेर वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान वारे, गडगड आणि खर वाऱ्यासयत हलको ते मध्यम पावस आणि आयतारा मेरेन बिहार झारखंडाच्या काही वाठारांनी गडगड वीज आणि वादळी वाऱ्यासयत पावस पडटलो असो अदमास उक्तायला. तसेच आज अस्तंत बंगालाचेर काय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. सोमारा मेरेन मध्य प्रदेश आणि विदर्भाचेर गारासयत पावसाची दाट शक्यता असा असे हवामान खात्यान सांगला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात गुजरात टायटन्सान चेन्नई सुपर किंग्साक 35 धावण्यांनी हरयले. जैता खातीर 232 धावण्याचा मुखीचो फाटलाव करताना चेन्नई सुपर किंग्साक नेमून दिल्या 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 196 धावड्यो काडपाक जमले. चेन्नई वतीन डॅरेल मिचलान सगळ्यांच्या 63 धावण्यो केल्यो. ताचे आधी पहिली फलंदाजी करताना गुजरात टायटन्सान नेमून दिल्या 20 षटकात 3 गडे वगडावून 231 धावड्यो केल्यो. गुजराता खातीर कर्णधार शुभमन गिलान 55 बॉलांनी 104 जाल्यार साई सुदर्शन 51 बॉलांनी 103 असे 2 शकडे मारले. शुभमन गिलाक सामनावेळाचं इनाम फावो झालं. आज सांजेच्या 7:30 वरांचेर कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानार कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हांचे मजगती खेळ जातलो. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेच्या 4थ्या पांवड्या खातीरच्या प्रचाराचा आज निमणो दीस. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या कंदमाल, बारागीर आणि बारगड मतदारसंघात प्रचार रॅलींनी उलोवप करतले. गुजरातात आज दाहोद लोकसभा मतदारसंघातल्या प्रथमपूर मतदान केंद्राचे परतून मतदान जाता. भारतीय हवामान खात्यान सोमारा मेरेन देशातल्या मध्य उदेंत आणि दक्षिण द्वीपकल्प वाठारांनी गडगड वीज आणि वादळी वाऱ्यासयत पावसाचा अदमास उक्तायला. आणि खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात गुजरात टायटन्सान चेन्नई सुपर किंग्साक 35 धावण्यांनी हरयले. आज सांजेच्या 7:30 वरांचेर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हांचे मजगती खेळ जातलो. इतक्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.